आई एम ऑलरेडी ओवरवेल्म्ड. इतने सारे लोगों ने यहाँ पर मैसेज किया है कि उनको पार्टिसिपेट करना है आज के कॉम्पिटिशन में.
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक तुमच्या सोबत आहे. आज आहे अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आणि त्याचं सेलिब्रेशन इकडे चाललेलं आहे. लगेचच लगेचच काय कॉन्टेस्ट आहे आणि कुणी सगळ्यात पहिलं पार्टिसिपेट केलंय आज, लेट्स सी. तो आज का कौन बनेगा अमिताभ बच्चन का सबसे बड़ा फैन, उसमें सबसे पहला सवाल है, अमिताभ बच्चन हे जे आहेत यांनी सगळ्यात पहिली फिल्म कुठली केली होती? सगळ्यात पहिला ऑप्शन आहे शोले, दुसरा ऑप्शन आहे सात हिंदुस्तानी आणि तिसरा ऑप्शन आहे सत्ते पे सत्ता.
तिसरा ऑप्शन.
कुठलं?
तिसरा.
चुकलंय उत्तर तुझं.
अरे यार.
बरं ठीक आहे, अजून एक प्रश्न मी तुला विचारते.
रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है शंश.
हा डायलॉग कुठल्या फिल्मचा आहे? येस, ऑप्शन देते मी तुला. पहिलं ऑप्शन आहे दीवार फिल्म, दुसरं ऑप्शन आहे कूली फिल्म आणि तिसरं ऑप्शन आहे ते म्हणजे डॉन.
सेकंड.
तुला ओळखायला पाहिजे होतं, यात मी एकही करेक्ट ऑप्शन दिलेलं नाहीये, सगळे चुकीचे ऑप्शन दिलेत. जो करेक्ट आंसर था वो था शहनशाह फिल्म. शहनशाह में कहते हैं वो कि रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहनशाह. डायलॉग मध्येच तर उत्तर होतं. असाच जर का मजेदार गेम तुम्हालाही खेळायचा असेल ना, आत्ता साक्षी आपल्या सोबत होती, जर तुम्हाला खेळायचा असेल तर मेसेज करायचा आहे 9607007935 या नंबरवरती. इतके बरेच मेसेजेस आलेले आहेत, आता यात कुणाचा लकी नंबर लागतोय, लेट्स सी. थोडी ही देर में यहां पर अगले कंटेस्टेंट होंगे हमारे साथ. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो.